शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिवीर्यानुगम्यं वंदे विष्णुं वैभवहरं सर्वलोकैकनाथं सर्वलो